टाइम मशीन, लेखक निखिल बागोरे, प्रकरण 6.
आय एम सॉरी देन.
रागिणीने मराठी आणि व्यंकटरमणची रिॲक्शन बघितल्यावर हातातला फोन पर्समध्ये टाकत उतरायची तयारी सुरू केली.
आपल्या डील करण्यासारखं काहीच नाहीये रागिणी. वेट,
मराठे म्हणाले. ती थांबली.
चीफ प्लीज.
मराठे व्यंकटरमणकडे वळले.
नो वे मराठे, तिला म्हणावं की पैसे घे हवे तेवढे या कामाचे, ते देता येतील, पण तिची ही अट मान्य होण्यासारखी नाहीये.
व्यंकटरमण त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते.
मग या कामासाठी तुम्ही दुसरा पर्याय शोधा, अर्थात तो तुम्हाला मिळणं अशक्य.
चीफ प्लीज, किमान तिचं म्हणणं तर ऐकून घ्या.
नो नो डॉक्टर, जिगोकू रॉ कडून कोणत्याही तिरायतेला दिला जाणार नाही. मी माझ्या प्रोटोकॉल्समध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही.
फाईन,
जर मला जिगोकू मिळणार नसेल तर मी अँटीडोट बनवून देणार नाही.
रागिणी प्लीज.
मराठे घाईघाईत व्यंकटरमण दिसत होते त्या स्क्रीनकडे वळले.
चीफ प्लीज, आय अंडरस्टँड युअर पॉइंट, पण माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, प्लीज समजून घ्या.
मराठींचा प्रत्येक शब्द डेस्परेशनने वाकलेला होता. ते पाहून व्यंकटरमण रागिणीकडे वळले. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. ती हाताची घडी घालून त्यांच्याकडे बघतच होती. काही वेळ शांतता. शेवटी व्यंकटरमण म्हणाले,
ऑल राईट, बोल, का हवंय तुला जिगोकू?
सी चीफ, मी माझ्या कंपनीसोबत कॉन्फिडेन्शियालिटीचा क्लॉज असलेलं कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय, त्यामुळे मी माझा रिसर्च कोणाही सोबत शेअर करू शकत नाही. पण तरीही मी माझ्या देशासाठी कंपनीच्या नकळत तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण मी नुसतं तुम्हाला माझा अँटीडोटवरचं रिसर्च द्यावा आणि चालतं व्हावं असं जर तुम्हाला वाटणार असेल तर ते मला चालणार नाही. मला माझ्यासाठी मला हवा तेवढा जिगोकू दिलात तर मला अजून खोलवर जाऊन त्यावर रिसर्च करता येईल.
बट तुला आमच्याकडून जिगोकू मिळवण्याची गरज काय आहे? तुझी कंपनी तसेही तुला लागेल तेवढा जिगोकू देतेच आहे ना?
व्यंकटरमणने शंका उपस्थित केली.
मला कंपनीकडनं मिळणाऱ्या जिगोकूवर मी अँटीडोट बनवण्यासाठी जे काम करावं लागणार आहे तेवढंच करू शकते. त्या पलीकडे त्यावर प्रयोग करण्याची परमिशन मला नाहीये. हिशेब द्यावा लागतो मला प्रत्येक मिलीलिटरचा. म्हणूनच मला तुमच्याकडून जे मिळेल ते ऑफ द रेकॉर्ड हवंय, ज्याबद्दल कुणालाही कळणार नाही.
तरी रागिणी, जिगोकू देणं शक्य नाही. आय एम व्हेरी सॉरी, देर आर सर्टन प्रोटोकॉल्स.
आय अंडरस्टँड, बट देन तुम्हालाही माझी कंडिशन समजून घ्यावी लागेल. मी माझं कॉन्ट्रॅक्ट मोडून तुमच्यासोबत काम नाही करू शकत,
रागिणी निश्चयानं म्हणाली. मराठे हतबल होऊन दोघांकडे बघत होते. व्यंकटरमण शांत झाले. त्यांनी मनातल्या मनात
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.